प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम नरेगाची साथ दाखवेल प्रगतीची वाट. या कार्यक्रमाचे प्रायोजक नाशिकरण चॅरिटेबल ट्रस्ट, त्र्यंबक रोड, सातपूर, नाशिक. फोन 2235-09-89.
या वर्षीचं नाशिकरण 14 जानेवारी 2017 सकाळी 7:30 नेहमीप्रमाणेच रनची सुरुवात महात्मा नगर ग्राउंड वरून होईल. लहान मुलांसाठी 2.5 किलोमीटर आणि मोठ्यांसाठी 5 किलोमीटर ट्रॅकचे आयोजन आहे. तरी आपण सर्वांनी जरूर सहभागी व्हावं. नोंदणी 5 जानेवारी ते 14 जानेवारी.
श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात आपल्याशी संवाद साधतायत प्रगती अभियानाच्या संचालिका अश्विनी कुलकर्णी.
नमस्कार. आपण राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना यासंबंधी माहिती घेत आहोत. आपण मागे बघितलं की मागणी करायची आहे आणि मागणी केल्यानंतर आपण कागदपत्र दिल्यानंतर त्याची पोच घ्यायची आहे. म्हणजे आपली मागणी प्रशासनाकडे पोचली ह्याची आपल्याकडे ती पावती असेल. मागणी केल्यानंतर 15 दिवसात काम सुरू व्हायला हवे असा हा कायदा सांगतो. आपण सुरुवातीलाच बघितले, जरी आपण ह्याला योजना म्हणून संबोधत असलो तरी ही एक कायद्यात बांधलेली योजना आहे. त्यामुळे कायदा असं सांगतो की मागणी केल्यापासून 15 दिवसाच्या आत आपल्याला काम सुरू झालं पाहिजे. आणि समजा आपण मागणीमध्ये तारीख दिली असेल जी 15 दिवसानंतरची असेल, तर त्याप्रमाणे त्या तारखेला काम सुरू झालं पाहिजे. आणि ही जबाबदारी ग्रामपंचायतीची आहे, पंचायत समितीची आहे. म्हणजे आपल्यासमोर जे ग्रामरोजगार सेवक आहेत, ग्रामसेवक आहेत, त्यांच्यापाशी आपण ही चौकशी केली पाहिजे की काम सुरू जर वेळेत झाले नाही तर ते का नाही झाले हे विचारणा त्यांच्याकडे आपण केली पाहिजे. 15 दिवसात काम सुरू झाले नाही तर हा कायदा अजून एक आपल्यासाठी तरतूद घेऊन येतो. ती अशी की आपण बेरोजगार भत्ता मागू शकतो. म्हणजे असं, मागणी केल्यापासून 16व्या दिवसापासून जर काम सुरू झाले नसेल तर आपल्याला जे काही किमान वेतन आहे त्याच्या 1/4 त्या दिवशीपासूनचा बेरोजगार भत्ता लागू होतो. आणि जसं आपल्याला मजुरी आपल्या खात्यावर जमा होते त्याचप्रमाणे हा बेरोजगार भत्तासुद्धा आपल्या खात्यावर जमा होऊ शकतो. परंतु त्यासाठी आपण पहिल्यांदा चौकशी करावी, ग्रामरोजगार सेवकांना विचारावं, ग्रामसेवकांना विचारावं. काहीच आपल्याला मागमूस लागला नाही तर मात्र पंचायत समितीत अर्ज करावा आणि बेरोजगार भत्त्याची मागणी करावी. बेरोजगार भत्त्याची मागणी करत असताना आपण जो अर्ज केलेला होता, जी मागणी केलेली होती, त्याची जी पोच पावती होती तीच कॉपी लावली पाहिजे. काम सुरू होणार असेल त्या तारखेची दवंडी गावात दिली जाते किंवा एक नोटीस आपल्या ग्रामपंचायतीच्या बोर्डावर लावली जाते किंवा ग्रामरोजगार सेवक आपल्याला सांगायला येतात की ह्या या तारखेला काम सुरू होत आहे. काम सुरू झालेल्या पहिल्या दिवशी तांत्रिक सहाय्यक येऊन लेआउट काढून देतात आणि आपल्याला समजावून सांगतात कोणत्या प्रकारचं काम आहे, कसं करायचं आहे, खोदकाम कसं करायचं आहे, त्याची आपल्याला ते लाईन काढून देतात. आणि ते झाल्यानंतर आपले जे गावचेच ग्रामरोजगार सेवक आहेत त्यांनी पंचायत समितीतून मस्टर आणलेले असते, त्याच्यावर आपल्या सर्वांची नावं असतात, जॉब कार्ड नंबर असतो. त्यापुढे त्यांनी आपली हजेरी टिपून घेतली पाहिजे रोजच्या रोज, हे मात्र आपण अवश्य लक्षपूर्वक पाहिलं पाहिजे.
आता ऐकूया नरेगा योजनेचा लाभ घेणाऱ्या येवला तालुक्यातल्या अरुण देवरे यांचा अनुभव.
माझं नाव अरुण भागवत देवरे, राहणार जायदरे, तालुका येवला, जिल्हा नाशिक. माझा जॉब कार्ड नंबर 392. नरेगातून मला विहीर पुनर्भरणाचा लाभ मिळालेला आहे. त्यातून 11,300 रुपये 192 रुपये दिवसाप्रमाणे आम्हाला हजेरी मिळाली. मला माझ्या गावात काम मिळाले महत्त्वाचे म्हणजे, आणि त्यातून विहिरीला पाणी पण वाढले, हा फार मोठा फायदा झाला. पाणी वाढल्यामुळे पिकांना भरपूर प्रमाणात पाणी देता आले. डबल फायदा असा झाला की तो म्हणजे विहिरीला पाणी पण वाढले आणि त्यातून मला माझी हक्काची मजुरी पण मिळाली. असे 2 फायदे मला मिळाले या रोजगार हमी योजनेअंतर्गत. दुष्काळाच्या काळात आम्हाला काम पण मिळाले आणि मजुरी पण मिळाली. मला असं वाटतं नरेगा योजना ही अत्यंत फायद्याची आहे.
आताच आपण प्रायोजित कार्यक्रम ऐकलात नरेगाची साथ दाखवेल प्रगतीची वाट. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते नाशिकरण चॅरिटेबल ट्रस्ट, त्र्यंबक रोड, सातपूर, नाशिक. फोन 2235-09-89.
निर्माता जयंत ठोंबरे.